आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग. सत्ता स्थापनेबाबत महायुतीत कसलेही मतभेद नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण. पराभवाची कारणं शोधून पुन्हा नव्या दमानं उभं राहण्याचा शरद पवार यांचा निर्धार. जो देश आपला इतिहास जपतो त्याचं भविष्यही सुरक्षित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचं सरकारचं सर्वपक्षीय बैठकीत आवाहन. आणि कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचं आव्हान. यशस्वी जयस्वालच्या 161 धावा तर विराट कोहलीचं नाबाद शतक. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीच्या दणदणीत विजयानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. राज्यात सरकार स्थापन करण्याविषयी महायुतीचे सर्व घटक पक्ष मिळून चर्चा करू असं शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. महायुतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटप करताना कोणतेही मतभेद नव्हते, त्यामुळे सत्ता स्थापन करतानाही मतभेद नाहीत असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत त्यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली. विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना आणि राजपत्राच्या प्रती भारत निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त हिरदेश कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी आज राज्यपाल राधाकृष्णन यांना सादर केली. विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. यात निवडून आलेल्या सदस्यांची नावं राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहेत. यावेळी राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमन कुमार दास आणि कक्ष अधिकारी निरंजन कुमार शर्मा उपस्थित होते. पराभवाची कारणं शोधून पुन्हा नव्या दमानं उभं राहू, नव्या पिढीला उभं करणं हा आपला कार्यक्रम राहील असं ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ते आज सातारा जिल्ह्यात कराड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. महायुतीनं लोकांसमोर प्रभावीपणे त्यांचा कार्यक्रम मांडला, आपल्याकडून प्रचारात कमतरता राहिल्याचं पवार म्हणाले. ओबीसी मतदार महाविकास आघाडीच्या विरोधात गेले का या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले की मंडल आयोगाची अंमलबजावणी आपल्या सरकारच्या काळात महाराष्ट्रात झाली, त्यामुळे ओबीसी मतदार आपल्या विरोधात जातील हे मनाला पटत नाही. लाडकी बहीण योजनेमुळे मतदारांवर प्रभाव पडला असंही पवार यांनी सांगितलं. जो देश आपला इतिहास जपतो त्याचं भविष्यही सुरक्षित असतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. हा या कार्यक्रमाचा 116 भाग होता. याच उद्देशानं देशातल्या गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक निर्देशिका तयार करायचा प्रयत्न सुरू आहे. प्राचीन काळातील सागरी प्रवासाबद्दलच्या भारताच्या क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करण्याची मोहीमही सुरू केली आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून गुजरातमध्ये लोथल इथं एक संग्रहालय उभारलं जात असून नागरिकांकडे कोणत्याही हस्तलिखिताची किंवा ऐतिहासिक दस्तऐवजाची प्रत असेल तर ती त्यांनी भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या मदतीनं जतन करावी असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी गयाना, ओमान, स्लोव्हाकिया यांसारख्या देशांसह इतरत्रही स्थलांतरित झालेले भारतीय त्या प्रदेशांशी एकरूप होतानाही आपला भारतीय वारसा आणि संस्कृतीच्या नोंदी करण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. डिजिटल अटक या प्रकाराची तरतूद अस्तित्वात नसून हे लोकांना फसवण्याचं कारस्थान असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना ज्येष्ठ नागरिक जास्त बळी पडतात. अशा परिस्थितीत त्यांना जागरूक करणं आणि सायबर घोटाळ्यांपासून वाचवण्यामध्ये मदत करणं ही आपली जबाबदारी असल्याचं ते म्हणाले. एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत अवघ्या 5 महिन्यात 100 कोटी वृक्ष लागवडीचा टप्पा पार झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. ही मोहीम आता जगभर पसरल्याचं ते म्हणाले. आज राष्ट्रीय छात्रसेना दिवस असल्याचं स्मरण प्रधानमंत्र्यांनी केलं. आपणही राष्ट्रीय छात्रसेनेत होतो त्यावेळेचा आपला अनुभव स्वतःसाठी अमूल्य आहे. राष्ट्रीय छात्रसेनेमुळे युवा वर्गात शिस्त, नेतृत्व आणि सेवेची भावना रुजते असं ते म्हणाले. विकसित भारताच्या जडणघडणीत युवा वर्गाची भूमिका मोठी आणि महत्वाची असणार आहे असं ते म्हणाले.
विकसित भारत के निर्माण में युवाओं का रोल बहुत बड़ा है. युवा मन जब एकजुट होकर देश की आगे की यात्रा के लिए मंथन करते हैं, चिंतन करते हैं, तो निश्चित रूप से इसके ठोस रास्ते निकलते हैं.
येत्या 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या 162 जयंतीदिनी साजरा होत असलेल्या युवा दिनाच्या निमित्तानं दिल्लीत 11 आणि 12 जानेवारी रोजी भारत मंडपम इथं विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या उपक्रमांतर्गत युवा मेळाव्याचं आयोजन केलं असल्याची माहिती त्यांनी दिली. या मेळाव्यात देशाच्या तळागाळातून निवडलेले 2000 तरुण तरुणी सहभागी होणार आहेत. जगभरातल्या प्रतिष्ठित तज्ज्ञांतह आपणही या उपक्रमात सहभागी होणार आहोत. या उपक्रमातून युवा वर्गाला त्यांच्या कल्पना मांडायची संधी मिळेल, तसंच त्या प्रत्यक्षात साकारण्यासाठी कृती आराखडाही तयार करता येईल. आपण सारे मिळून देश घडवूया आणि देशाचा विकास करूया, असं आवाहन त्यांनी केलं. पुस्तकं माणसाची सर्वात जास्त चांगली मित्र असतात आणि ग्रंथालयं ही मैत्री घट्ट करणारी उत्तम जागा असतात, असं सांगत देशभरात ग्रंथालयांची सोय उपलब्ध करून देण्यासाठी सामान्य नागरिकांकडून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली. नागरिकांनी आपलं जीवनमान बदलण्यासाठी पुस्तकांशी मैत्री वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी पर्यावरण, वन्यजीव संवर्धन तसंच स्वच्छतेचं महत्व आणि त्यादृष्टीनं होत असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. स्वच्छतेसाठी शासकीय कार्यालयांमध्ये राबवलेल्या उपक्रमांची तसंच नागरिकांकडून सुरू असलेल्या उपक्रमांची माहितीही त्यांनी श्रोत्यांना दिली. यानिमित्तानं त्यांनी अक्षरा आणि प्रकृती या मुंबईतल्या दोन मुली आपल्या सहकाऱ्यांसोबत चिंध्यांपासून फॅशनचे कपडे तयार करत असल्याचं सांगत त्यांच्या उपक्रमांची प्रशंसा केली. अशा प्रयत्नांमुळे देशाच्या स्वच्छता मोहिमेला चालना मिळते आणि ही एक अविरत किंवा अखंड चालणारी मोहीम आहे, असं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकार कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत सरकारनं बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. अधिवेशनादरम्यान लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज सुरळीत पार पाडायचं आवाहन रिजिजू यांनी विरोधी पक्षांना केलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल, एल मुरुगन, बिजू जनता दलाचे खासदार सस्मित पात्रा, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव, एमडीएमकेचे वायको, काँग्रेसचे प्रमोद तिवारी, जयराम रमेश या बैठकीला उपस्थित होते. संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही सदस्यांना सभागृहात संसदीय शिष्टाचाराचं पालन करायचं आवाहन केलं आहे. हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार असून ते 20 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. मात्र 26 नोव्हेंबरला संविधान दिनानिमित्त सदनाचं कामकाज होणार नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात तिसऱ्या दिवस अखेर विजयासाठी 534 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 3 बाद 12 धावा झाल्या आहेत. आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतानं आपल्या दुसऱ्या डावात कालच्या 3 बाद 172 या धावसंख्येत आणखी 315 धावांची भर घालत 6 बाद 487 या धावसंख्येवर डाव घोषित केला. पहिल्या डावातल्या 46 धावांच्या आघाडीमुळे दुसऱ्या डावात भारताची एकूण आघाडी 533 धावांवर पोहोचली. काल 90 धावांवर नाबाद असलेल्या यशस्वी जयस्वालनं शतक पूर्ण करत 161 धावांची खेळी केली, तर के एल राहुल 77 धावा करून बाद झाला. या दोघांनी सलामीसाठी 201 धावांची भागीदारी केली. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीनंही कसोटी क्रिकेट कारकिर्दीतलं 30वं शतक झळकावत नाबाद 100 धावांची खेळी केली. विजयासाठी 534 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली. पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहनं सलामीवीर नॅथन याला शून्यावर बाद केलं. त्यानंतर मोहम्मद सिराज यानं नाईट वॉचमन म्हणून आलेला कर्णधार पॅट कमिन्स याला, तर आजच्या खेळाच्या अखेरच्या षटकात मानस लबुशेन याला माघारी धाडलं. त्यानंतर पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवला. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं 11.7 सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग, सत्ता स्थापनेबाबत महायुतीत कसलेही मतभेद नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण. पराभवाची कारणं शोधून पुन्हा नव्या दमानं उभं राहण्याचा शरद पवार यांचा निर्धार. जो देश आपला इतिहास जपतो त्याचं भविष्यही सुरक्षित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचं सरकारचं सर्वपक्षीय बैठकीत आवाहन. आणि कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचं आव्हान. यशस्वी जयस्वालच्या 161 धावा तर विराट कोहलीचं नाबाद शतक. याचबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.